ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ऊस गाळपाचं चांगलं नियोजन, गाळपाअभावी ऊस शिल्लक नाही. यंदाच्या हंगामात कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे साखर उद्योगावर परिणाम होऊनही राज्यातील कारखान्यांनी आणि ऊसतोड मजुरांनी ऊस गाळपाचं काटेकोर आणि योग्य नियोजन केल्यामुळे गाळपाअभावी कुठेही ऊस शिल्लक राहिलेला नाही, असं महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की या हंगामात गाळपाचा प्रश्न कारखान्यासमोर नव्हता, तर उत्पादित केलेल्या साखरेला कुठेही उठाव नव्हता. साखरेची विक्री हा एकमेव प्रश्न कारखान्यांसमोर होता. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार 15 मार्चपर्यंत 501,00,000 टन ऊस गळितास आला होता. गाळपास आलेल्या ऊसापासून कारखान्यांनी 558,49,000 क्विंटल साखर तयार केली. लॉकडाऊनमध्ये एप्रिल महिन्यापर्यंत 1,00,000 टनाच्या आसपास ऊस शिल्लक होता, त्याचं देखील गाळप झालेलं आहे. दांडेगावकर यांनी स्पष्ट केलं की भारतातून 60,00,000 टन साखर निर्यातीचं उद्दिष्ट होतं, मात्र लॉकडाऊनमुळे निर्यात 34,00,000 टनाच्या आसपास झालेली आहे. शिवाय कारखान्यांकडे एप्रिलचा विक्री कोटा शिल्लक राहिला आहे. यावर तोडगा म्हणून केंद्रानं हा कोटा मे महिन्यात विकण्यासाठी मंजुरी दिली आहे.